आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार. तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यात दाखल. ऑनलाईन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड. आणि कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली खंडामध्ये गडचिरोली पोलिसांच्या सार्ड कमांडोंनी काल संध्याकाळी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले. वांदोली गावाच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या पोलीस दलावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळावरून 3 AK-47 रायफलसह विविध शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. 6 तास चाललेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक हवालदार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांना त्यांच्या शौर्याबद्दल 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. पंढरपुरातील भक्तिमार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं 5 कोटी रुपये मंजूर केले असून आणखी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे 12वीपर्यंत शिक्षण झाल्यास 6,000 पदविकाधारकांना 8,000 आणि पदवीधरांना 10,000 रुपये विद्यावेतन स्वरूपात मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमादरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया असं आवाहन शिंदे यांनी केलं. यंदाची वारी स्वच्छ वारी निर्मल वारी सुरक्षित वारी ठरावी यासाठी चांगले प्रयत्न झाले असून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग सुरू करण्यासाठी 103 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरवर्षी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 1,000 खाटांचं रुग्णालय तसंच वारी संपल्यावर पंढरपूर इथं स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येईल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या शिबिरात सहभागी झालेल्या 18,000 कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. वारीच्या दिवसात 10 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घेतला. आषाढी एकादशी राज्यभरात पारंपरिक उत्साहात काल साजरी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानमध्ये गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन कीर्तन आणि दिंडी काढून विठूनामाचा गजर सुरू होता. परभणी जिल्ह्यातील मानवत मार्गावरील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी यात्रेनिमित्त वृक्षदिंडी तर पालघर जिल्ह्यात वाड्यातल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली. धुळ्यात अनाथ मतिमंद बाळगृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. रत्नागिरी सोलापूर हिंगोली जालना बीड आदी जिल्ह्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात काल ठिकठिकाणी मोहर्रम पाळण्यात आला. अहमदनगरमध्ये 12 इमाम कोठला इथून ताबूत मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी उपवास केला. या दिवशी इस्लामिक नवीन वर्षाची सुरुवात होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
बातमीपत्रात पुन्हा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अहेरी तालुक्यातील वडलापेट इथं 350 एकर जागेवर 10,000 कोटी रुपयांच्या पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कारखान्यामुळे 8 दशलक्ष टन लोह उत्पादन होईल असं फडणवीस यांनी सांगितलं. तर या कारखान्यामुळे अनेक आदिवासी उमेदवारांना रोजगार उपलब्ध होईल असं अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचं संकलन करावं असं आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. दूध व्यावसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना 35 रुपये भाव देणं शक्य होईल असं विखे पाटील यांनी म्हटल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचं प्रतीक असलेली लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सातारा इथं काल पोहोचली. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून पुढील 7 महिने सकाळी 10 ते 5 यावेळेत नागरिकांना पाहता येणार आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या टोळीला सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगडमधील आफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून 779 मोबाईल सिम कार्डसह 23 मोबाईल हस्तगत केले आहेत. ऑनलाईन आणि आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळांकडून बनावट शेअर ट्रेडिंग एप्लिकेशन साईट्स तयार करून त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं जातं. अशा गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम ऑनलाईन वळती करून फसवणूक केली जाते. ठाण्यातील सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे यांना अशा 16 गुन्ह्यांचा एकत्रित तपास करत असताना आरोपींनी फसवणुकीसाठी पीडितांसोबत व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे संपर्क केलेल्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआर आणि व्हॉट्सअप मेसेजिंगची माहिती मिळाली. 30 मोबाईलमधून वेगवेगळ्या राज्यातील 26 मोबाईल सिम कार्डवरील व्हॉट्सअप छत्तीसगड त्रिपुरा आणि इतर ठिकाणाहून कार्यरत असल्याची तसंच व्हॉट्सअप आयपी हाँगकाँगमधील असल्याची माहिती त्यांना मिळाली. यासंदर्भात भारतात सिम कार्ड खरेदी करून ती दुबईमध्ये आर्थिक फसवणुकीसाठी टोळीला विकणारा दिल्लीचा भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद यालाही अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगानं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागानं काल एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. 108 उमेदवार या कार्यशाळेत सहभागी झाले. सातारा जिल्ह्यातील कोयनानगर आणि पोफळी परिसराला काल दुपारी 3:30 सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता 2.8 रिक्टर होती. पाटण तालुक्यातील हेळबाग गावाजवळ त्याचा केंद्रबिंदू होता. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीनं 71व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरू आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी काल झालेल्या सामन्यात महिला विभागात पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, सातारा, मुंबई उपनगर पश्चिम, मुंबई शहर पश्चिम, नंदुरबार, पालघर या संघांनी विजय मिळवले. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यानं धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्राजवळील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. राज्यात 21 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी नारंगी बावटा आणि मराठवाडा विभागासाठी पिवळ्या बावटाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या प्रदेशात वाऱ्यांसह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वादळ आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार. तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यात दाखल. ऑनलाईन ठगांना शेकडो सिम कार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.